नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. आदल्या काळात पत्रकारिता ही नैतिकतेचो आधार करून चलताली, पूण आयची पत्रकारिता खंयच्या मार्गान चलता हाचे आत्मपरिक्षण करपाचो वेळ आयिल्लो आसा. पत्रकारितेक नैतिकता आसताली आणि ताचे पालन जाताले, पूण पत्रकारितेच्या क्षेत्रात सोशल मिडियाचो शिरकाव झाल्ल्यान प्रसार माध्यमांची विश्वसनीयता धोक्यात आयिल्ली आसा. काय लोक सरळ आपूण पत्रकार आशिल्ल्याचो दावो करपाक लागल्यात आणि चुकीची माहिती प्रसारित करून खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकारांची प्रतिमा इबाडटात, असे येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी माहिती आणि प्रसिद्धी खात्यान पणजे इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरात आयोजित राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यक्रमात मुखेल सोयरे म्हणून उलयताना सांगले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकार हांणी ह्या वेळार येवकाराच्या उलोवपात लोकशाय समाजात पत्रकारितेक महत्वाचे स्थान आशिल्ल्याचे सांगून पत्रकारांच्या कल्याणा खातीर खात्या वतीन अंमलबजावणी करपी येवजण्याविशी माहिती दिली. ह्या वेळार पत्रकारितेतल्या योगदाना खातीर ज्येष्ठ पत्रकार आर व्ही प्रभुगांवकार हांकां येरादारी मंत्र्यांच्या हस्तुके जिणे गौरव पुरस्कार भेटून तांचो भोवमान केलो. प्रभुगांवकर हांणी आपलो पत्रकारितेतलो अणभव सांगतना तरणाट्यांनी पत्रकारितेत आपले करियर घडोवपाक मुखार येवचे आणि पुरस्कारा खातीर सरकाराचे तांणी ह्या वेळार उपकार मानले. तशेंच ज्येष्ठ पत्रकार अलेक्झांडर मोनीस बार्बोजा, रामनाथ पैरायकार, सुशांत कुंकळेकार, प्रदीप पाटील आणि यशवंत पाटील हांचो पत्रकारितेतल्या योगदाना खातीर ह्या वेळार सत्कार केलो. तशेंच पत्रकारिता पुरस्कार लेगीत भेटयले. माहिती आणि प्रसिद्धी खात्यान आयोजित केल्ल्या फोटो सर्तीतल्या जैतिवंतांक ह्या वेळार इनामां भेटयली. पत्रकारांक ई बायक विकती घेवपाक अर्थीक मजत ह्या येवजणेच्या पहिल्या लावधारकाक मंत्र्यांच्या हस्तुकी मंजुरी पत्र भेटयली. गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राज तिलक नायक हांणी पुरस्कार जैतिवंतांची ह्या वेळार वळख करून दिली. गोय शालांत मंडळ अंदू आपले भांगरा उत्सवी वर्स मनयता. हेच निमतान मंडळान शिक्षकां खातीर वेगवेगळ्या शिक्षणीक कार्यावळींचे आयोजन केला. हातूंत 18 नोव्हेंबराक राज्यातल्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षकां खातीर एका व्याख्यानाचे आयोजन केला. शिक्षण आणि संसद ह्या विषयाचेर नवी दिल्लीतल्या लोकसभा सचिवालयाचे आदले जोड संचालक डॉ एस प्रभाकर उलोवप करतले. गोय शालांत मंडळाच्या परिषद सभाघरात 18 नोव्हेंबराक दनपारा 3:30 नोंदणी केल्ल्या शिक्षकांनी ह्या व्याख्यानाक हजेर रावचे, असे शालांत मंडळाचे सचिव विद्यादत्त नायक हांणी सगळ्या उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांक कळीत केला. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंतीच्या निमतान देशभर तसेच गोंयभर वेगवेगळे कार्यावळी चालू असतात. 15 नोव्हेंबराक पत्रादेवी कडल्यान जनजातीय गौरव यात्रा सुरू झाली आणि काल 16 नोव्हेंबराक बोरीतल्या साईबाबा मंदिरा लागसार बाईक रॅली यात्रा पुराय झाली. आयज 17 नोव्हेंबराक ही यात्रा बोरी सावन सुरू जातली आणि कुडचडेतल्यान सावडे मेरेन वतली. हे जनजातीय यात्रे निमतान साईबाबा देवस्थान बोरी हांगा वेगवेगळे सांस्कृतिक फुगडी आणि वेशभूषा सर्ती आयोजित केल्यो. पत्रकार परिषदेत गोयचे सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर हांणी पत्रकारांक मार्गदर्शन केले. भगवान बिरसा मुंडान सुमार 25 वर्सांचे सामके ल्हान आयुष्य जगले, पूण तांचे काम आणि देशभक्ती व्हडली आशिल्ली. आयज दरेका तरणाट्याक तांचो आदर्श पाळपाचे आवाहन तांणी केले. भगवान बिरसा मुंडाचो वावर आणि तांचे विचार आयचे नवे पिळगे मेरेन पावोवपाच्या हेतान देशात तशेंच गोमंतकात व्हडा प्रमाणात जनजातीय गौरव यात्रा घडोवन हाडल्यात, असे तांणी सांगले. ही यात्रा 20 नोव्हेंबर बुधवारा मेरेन चालू उरतली आणि काणकोण हांगा सोंपतली. जनजातीय दिसा निमतान आयोजित केल्ल्या फुगडी सर्ती खातीर वेशभूषा सर्ती खातीर सभापती तवडकार हांणी ह्या वेळार इनामां भेटयली. वाचन साधना कार्यावळी खाला गोवा मराठी अकादमीन काणकोण तालुक्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मराठी शिक्षकां खातीर कार्यावळींचे आयोजन केला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड तयार जावचे खातीर शिक्षकांनी किती करचे ते विषयी ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतले. 22 नोव्हेंबराक काणकोणच्या रवींद्र भवन सभाघरात जावपी ह्या कार्यशाळेत रमेश सप्रे आणि दिलीप बेतकीकार शिक्षकांक मार्गदर्शन करतले. गोय शालांत मंडळ आणि गोवा मराठी अकादमीन जोड पालवान ही कार्यशाळा आखल्या. ह्या कार्यशाळेचो चडांत चड शिक्षकांनी लाव घेवचो, असे आवाहन शालांत मंडळान केला. इंडिगो ह्या आघाडीच्या विमान येरादारी सेवा कंपनी वतीन 1 डिसेंबरासावन गोवा ते भोपाळ अशी थेट विमान सेवा सुरू जातली. सप्तकात 6 फेरी आसतल्यो. इंडिगोचे ग्लोबल सेल्साचे मुखेली विनय मल्होत्रा हांणी हे विशीं माहिती दितना सांगला की गोंया वांगडा भारतातली आनीक 4 शारां आमच्या नेटवर्कात जोडटना आमकां खोस जाता. गोंय आनी भोपाळ मजगतीं आतां थेट विमान सेवा सुरू केल्ल्यान भारतांतल्या 22 शारां खातीर सप्तकाक सरासरी 400 फेरयो जातल्यो. ह्या नवीन मार्गाक लागून ह्या म्हत्वपूर्ण भागांतली सांस्कृतीक अर्थीक आनी पर्यटनाक चालना मेळटली. ह्या विमानाचें बुकींग तांचे संकेतथळावेल्यान करूं येता. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.